ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ರುದ್ರಾಯ ನಮಸ್ತೆ ರುದ್ರಮನ್ಯವ ಉತೋತಯಿಷವೇ ನಮಃ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಧನ್ವನೆ ಬಾಹುಭ್ಯಾಮುತತೇ ನಮಃ ಯಾತಯಿಷು ಶಿವತಮಾ ಶಿವಂ ಬಭೂವತೆ ಧನುಃ ಶಿವಾಶರವ್ಯಾ ಯಾತಮತಯಾ ನೋ ರುದ್ರಮೃಡಯ ಯಾತೇ ರುದ್ರಶಿವಾ ತನೂರಘೋರಾ ಪಾಪಕಾಶಿನೀ ತಯಾ ನಸ್ತನು ವಾಶಂತಮಯಾ ಗಿರಿಶಂತಾಭಿಚಾಕಶೀಃ ಯಾಮಿಷುಂ ಗಿರಿಶಂತಹಸ್ತೇ ಬಿಭರ್ಷ್ಯಸ್ತವೇ ಶಿವಾಂಗಿರಿತ್ರತಾಂ ಕುರು ಮಾಹಿ ಗುಂಸೇಃ ಪುರುಷಂ ಜಗತ್ ಶಿವೇನ ವಚಸಾ ತ್ವಾ ಗಿರಿಶಾಚ್ಚಾವದಾಮಸಿ ಯಥಾ ನಃ ಸರ್ವಮಿಜ್ಜಗದ ಯಕ್ಷ್ಮಗುಂ ಸುಮನಾ ಅಸತ್ ಅಧ್ಯವೋಚದತಿ ಭಕ್ತಾ ಪ್ರಥಮೋ ದೈವ್ಯೋಭಿಷಕ್ ಅಹೀಗಶ್ಚ ಸರ್ವಾಂಜಂಬಯನ್ ಸರ್ವಾಶ್ಚ ಯಾತು ಧಾನ್ಯಃ ಅಸೌ ಯಸ್ತಾಮ್ರೋ ಅರುಣ ಉತ ಬಭ್ರುಸ್ಸು ಮಂಗಲಃ ಯೇ ಚೇಮಾಗುಂ ರುದ್ರ ಅಭಿತೋ ದಿಕ್ಷು ಶ್ರುತಾಃ ಸಹಸ್ರಶೋ ವೈಶಾಗುಂಭೇಣ ಯೀಮಹೇ ಅಸವ್ಯೋ ವಸತ್ಪತಿ ನೀಲಗ್ರೀವೋ ವಿಲೋಹಿತಃ ಉತೈನಂ ಗೋಪಾ ಅದೃಶನ್ನದೃಶನ್ನುದಹಾರ್ಯಃ ಉತೈನಂ ವಿಶ್ವಾಭೂತಾನಿ ಸದೃಷ್ಟೋ ಮೃಡಯಾತಿನಃ ನಮೋ ಅಸ್ತು ನೀಲಗ್ರೀವಾಯ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಾಯ ಮೀಢುಷೇ ಅತೋ ಯೇ ಅಸ್ಯ ಸತ್ವಾನೋಹಂ ತೇಭ್ಯೋ ಕರನ್ನಮಃ ಪ್ರಮುಂಚ ಧನ್ವನಸ್ತ್ವಮುಭಯೋರಾತ್ಮಿಯೋಜ್ಯ ಯಾಶ್ಚ ತೇಹಸ್ತಯಿಷವಃ ಪರಾತಾ ಭಗವೋ ಮಪ ಅವದತ್ಯ ಧನುಸ್ತ್ವಗುಂ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಸತೇ ಶುಧೇ ನಿಷೇರ್ಯ ಶಲ್ಯಾನಾಂ ಮುಖಾ ಶಿವೋ ನಃ ಸುಮನಾ ಭವ ವಿಜ್ಯಂದನುಃ ಕಪರ್ತಿನೋ ವಿಶಲ್ಯೋ ಬಾಣವಾಗುಂ ಉತ ಅನೇಸನ್ನಸ್ಯೇಷವ ಆಭುರಸ್ಯ ನಿಷಂಗತಿಃ ಯಾತೇ ಹೇತಿರ್ಮೀಳುಷ್ಟಮಹಸ್ತೇ ಬಭೂವತೇ ಧನುಃ ತಯಾಸ್ಮಾನ್ ವಿಶ್ವತಸ್ತ್ವಮಯಕ್ಷ್ಮಯಾ ಪರಿಭುಜ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತ್ವಾಯುಧಾಯ ನಾದತಾಯ ತೃಷ್ಣವೇ ಉಭಾಭ್ಯಾಮುತತೇ ನಮೋ ಬಾಹುಭ್ಯಾಂ ತವ ಧನ್ವನೇ ಪರಿತೇ ಧನ್ವನೋ ಹೇತಿರಸ್ಮಾನ್ ವೃಣಕ್ತು ವಿಶ್ವತಃ ಅದೋ ಯಿ ಶುಧಿಸ್ತವಾರೇ ಅಸ್ಮನ್ನಿದೇಹಿತಂ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಭಗವನ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರಾಯ ಮಹಾದೇವಾಯ ತ್ರಯಂಬಕಾಯ ತ್ರಿಪುರಾಂತಕಾಯ ತ್ರಿಕಾಗ್ನಿಕಾಲಾಯ ಕಾಲಾಗ್ನಿರುದ್ರಾಯ ನೀಲಕಂಠಾಯ ಮೃತ್ಯುಂಜಯಾಯ ಸರ್ವೇಶ್ವರಾಯ ಸದಾಶಿವಾಯ ಶ್ರೀಮನ್ಮಹಾದೇವಾಯ ನಮಃ ನಮೋ ಹಿರಣ್ಯವಾಹವೇ ಸೇನಾನ್ಯೇ ದಿಶಾಂಚ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ವೃಕ್ಷೇಭ್ಯೋ ಹರಿಕೇಶೇಭ್ಯಃ ಪಶೂನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮಃ ಸಸ್ಪಿಂಜರಾಯ ಪಿಶೀಮತೇ ಪತೀನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ಬಬ್ಲುಷಾಯ ವಿವ್ಯಾಧಿನೇನ್ನಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ಹರಿಕೇಶಾಯೋಪವೀತಿನೇ ಪುಷ್ಟಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ಭವಸ್ಯ ಹೇತ್ಯೈ ಜಗತಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ರುದ್ರಾಯ ತಥಾ ಕ್ಷೇತ್ರಾಣಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮಃ ಸೂತಾಯ ಹಂತ್ಯಾಯ ವನಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ರೋಹಿತಾಯ ಸ್ತಪತಯೇ ವೃಕ್ಷಾಣಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ಮಂತ್ರಿಣೇ ವಾಣಿಜಾಯ ಕಕ್ಷಾಣಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ಭುವಂತಯೇ ವಾರಿವಸ್ಕೃತಾಯ ಔಷಧೀನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮ ಉಚ್ಚೈರ್ಘೋಷಾಯ ಕೃಂದಯತೇ ಪತ್ತೀನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮ ಕೃಷ್ಣವೀತಾಯ ಧಾವತೇ ಸತ್ವನಾಂ ಪತಯೇ ನಮಃ ನಮಃ ಸಹಮಾನಾಯ ನಿವ್ಯಾಧಿನ ಆವ್ಯಾಧಿನೀನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮಃ ಕಕುಭಾಯ ನಿಷಂಗಿಣೇ ಸ್ತೇನಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ನಿಷಂಗಿಣ ಇಷು ಧಿಮತೇ ತಸ್ಕರಾಣ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ವಂಚತೆ ಪರಿವಂಚತೆ ಸ್ಥಾಯೂನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ನಿಚೇರವೇ ಪರಿಚರಾಯಾರಣ್ಯಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮಃ ಶ್ರಿಕಾವಿಭ್ಯೋ ಜಿಗಾಗುಂ ಸದ್ಭ್ಯೋ ಉಷ್ಣತಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ಸಿಮದ್ಭ್ಯೋ ನಕ್ತಂಜರದ್ಯ ಪ್ರಕೃಂತಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮ ಉಷ್ಣೀಷಿಣೇ ಗಿರಿಚರಾಯ ಕುಲುಂಚಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮ ಇಷು ಮಧ್ಯೋ ಧನ್ವಾಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ ಆತನ್ವಾನೇಭ್ಯ ಪ್ರತಿದಧಾನೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ ಆಯಚ್ಛದ್ಭ್ಯೋ ವಿಸೃಜದ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋಸ್ಯದ್ಭ್ಯೋ ವಿದ್ಯದ್ಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ ಆಸೀನೇಭ್ಯಶ್ಚ ಯಾನೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ ಸ್ವಪದ್ಭ್ಯೋ ಜಾಗ್ರದ್ಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮಸ್ತಿಷ್ಟದ್ಭ್ಯೋ ದಾವದ್ಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮಃ ಸಭಾ सभाभ्यः सभापतिभ्यश्च भो नमो नमो अश्वेभ्योऽश्वपतिभ्यश्च भो नमः नमः व्यादिनेभ्यो विविद्यन्तेभ्यश्च भो नमो नमगणाभ्यस्तृगुंहतेभ्यश्च भो नमो नमो कृत्सेभ्यो कृत्सपतिभ्यश्च भो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च भो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च भो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च भो नमो नमो महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च भो नमो नमो रथेभ्यो रथेभ्यश्च भो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च भो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च भो नमो नमः शत्रुभ्यः सङ्ग्रहीतृभ्यश्च भो नमो नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च भो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च भो नमो नमः पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च भो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च भो नमो नमो मृगयुभ्यश्वरिभ्यश्च भो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च भो नमः नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिबिभिष्टाय च नमो मीनुष्टमाय चेषुमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धाय च संवृद्धने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः आशवे चाजिराय च नमः शीघ्रियाय च शेभ्याय च नमः भूम्याय च वस्वन्याय च नमः स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय चापरजाय च नमो मध्यमाय चापगल्भाय च नमो जघन्याय च बुध्नियाय च नमः सोभ्याय च प्रतिशर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः शोक्याय चावसान्याय च नमो वन्याय च गक्ष्याय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषे ेणाय चाशुरथाय च नमः शूराय चावबिन्दते च नमो वर्मिणे च वरूतिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रवृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिने चेषु धिमते च नमस्तीक्ष्णेषवे च युधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैषन्ताय च नमः कूप्याय च भट्याय च नमो वश्याय च वश्याय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुकाय च नमः सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय चारुणाय च नमः शृङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमस्तीर्त्याय च गोल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शश्व्याय च वेण्याय च नमः सिगत्याय च प्रवाह्याय च नम इरिण्याय च प्रपत्याय च नमः किगुंशिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गृह्याय च नमः तल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गह्वरेष्टाय च नमो हृदय्याय च निवेश्याय च नमः पागुंसव्याय च नमस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय च नमो लोप्याय चोलभ्याय च नमः ऊर्व्याय च ्याय च नमः पर्ण्याय च वर्णशद्याय च नमो अगुरमाणाय च विघ्नते च नमः आख्यते च प्रखिदते च नमो वक्किरिकेभ्यो देवानागुंहृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नमः आनिर्हतेभ्यो नमः आमीमत्केभ्यः द्रापे अंधसस्पते दरिद्रं नीललोहित येषां पुरुषाणां येषां पशूनां माभिर्मारोमो येषां किञ्च नाममत् याते रुद्रशिवा तनो शिवा विश्वाः भेषजी शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे इमागुं रुद्राय तमसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम् यथा नश्रमसद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरम् मृडानो रुद्रोतनो मयस्कृति क्षयद्वीराय नमसा विधेमते यच्चञ्चयोश्च मनुरायजे पिता तदश्याम तव रुद्रप्रणीतो मानो महान्तमुतमानो अर्भकं मानमुक्षन्तमुतमानमुक्षितम् मानो वधे पितरं मोद मातरं प्रिया मानस्तनुवो रुद्ररीरिजः मानस्तोकेतन ये मान आयुषि मानो गोषु मानो अश्वेषुरीरिषः वीरान्मानो रुद्रभामितो वदे हविष्मन्तो नमसा विधेमते आरात्ते गोघ्नमुत पूरुषघ्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मेते अस्तु रक्षा च नो अधि च देव भूयदा च नश्चर्म यच्च द्विबर्हाः सुधिश्रुतं गत्त सदं युवानं मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम् मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्मन्निव पन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतुर्मृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः अवस्थिरा भगवद्भ्यस्तनुष्वमीड्वस्तोकायतनयाय मृडया मीडुष्टमशिवतमशिवो नः सुमना भव परमे वृक्ष आयुधन्विधाय कृत्तिं वसान आचर पिनाकं बिभ्रतागहि विगिरिधविलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगुं हेतयोऽन्यमस्मन्निव पन्तु ताः सहस्राणि सहस्रधा बाहुवोस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीना मुखाकृति सहस्राणि सहस्रशो ये रुद्रादिभूम्याम् तेषागुं सहस्रयो जने वधन्वाणि तन्मसि अस्मिन्महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवादि नीलग्रीवाश्रीकण्ठाः शर्वादः क्षमाचराः नीलग्रीवाश्रीकण्ठादिवगुं रुद्रामुपश्रुताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवाविलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिकासक्कपर्दिनः ये अन्येषु विविद्यन्ति पात्रेषु पिबतो जनान् ये पतामतिलक्षयैरभृतायव्युदः ये तीर्थानि प्रचरन्ति श्रीकामन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागुंशश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषागुं सहस्रयो जने वदन्वाणि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नं वातो वर्षमिषमस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दश सोदीचीर्दशोद्वास्तेभ्यो नमस्ते नो मृणयन्तु तेयं विष्मो यश्च नो द्वेष्टितं भोजं भेदधामि ॐ शान्ति शान्ति शान्तिः त्रयम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नो यो अप्सु यमोषधीषु यो रुद्रो विश्वा भुवनानिवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु एते सहस्रमयुतं पाशा मृत्यो मर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वा नव यजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा प्राणानां ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनान्नेनाप्यायस्व नमो रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि तमुष्टुहियस्विशुः सुधन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वा महेशो मनसाय रुद्रं नमोभिर्देव वसुरं दुवस्य अयं मे हस्तो भगवान् अयं मे भगवत्तरः अयं मे विश्वभेषजो यगुं शिवाभिमर्शनः ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।